आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला तीन कर्तव्यांवर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर. शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास होणार, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वेची घोषणा. महिला बचत गटांच्या वस्तूंसाठी स्वतंत्र दुकानं सुरू होणार. खादी आणि हातमागासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम. एप्रिलपासून नवीन प्राप्तीकर कायदा. शेअर बाजारावरच्या नव्या करांमुळे मोठी घसरण. आणि विकसित भारताच्या गरुड झेपेचा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज्यासाठीच्या घोषणांचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत. देशातल्या युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. त्यात आर्थिक वृद्धीदर वाढवणं, नागरिकांचं कौशल्य विकसित करणं आणि सर्व नागरिकांना सोयीसुविधा सवलतींचा पुरेपूर लाभ देणं या तीन कर्तव्यांवर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 53,50,00,000 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. या वर्षात सरकारला 36,00,000 कोटी रुपये एकूण महसूल मिळेल. त्यातले 28,70,000 कोटी रुपये करवसुलीतून मिळतील. येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.3% राहील असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात ती चालू वर्षीच्या 4.4% राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षासाठीच्या करसंकलनाचा सुधारित अंदाज 34,00,000 कोटी तर व्ययाचा सुधारित अंदाज 49,60,000 कोटी रुपये असा व्यक्त केला आहे. 16व्या वित्त आयोगाचा अहवालही त्यांनी आज लोकसभेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात सिटी इकॉनॉमिक रिजन अर्थात शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. त्यासाठी प्रत्येक क्षेत्राला 5 वर्षात 5,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच तीर्थस्थळांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या संदर्भातल्या इतर घोषणा जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
देशभरात दळणवळण सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशानं विविध महानगरं जोडणाऱ्या रेल्वेच्या 7 हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळुरू, हैदराबाद चेन्नई आणि चेन्नई बंगळुरू तसंच दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलीगुडी या मार्गांचा त्यात समावेश आहे. देशातल्या महत्वाच्या औद्योगिक कॉरिडॉर्सच्या जवळ 5 शैक्षणिक परिसर विकसित करायची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. विविध विद्यापीठं, महाविद्यालयं, संशोधन संस्था, कौशल्य केंद्रांची संकुलं इथं सुरू होतील. विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित या क्षेत्रांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केलं जाणार आहे. मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरू केल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणाऱ्यांना योग तसंच वैद्यकीय उपकरणं वापराचं प्रशिक्षण देऊन येत्या काळात अशा 1.5 लाख काळजी वाहकांना प्रशिक्षित करायचं ध्येय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. आयुर्वेदाला चालना देण्यासाठी 3 नव्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना केली जाणार आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रातही अतिरिक्त महाविद्यालयं सुरू केली जाणार आहेत. दिव्यांग नागरिकांना माहिती तंत्रज्ञान, AVGC, आदरतिथ्य, खाद्यपेय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारमार्फत विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. दिव्यांग सहारा योजना सुरू करून या नागरिकांना कृत्रिम अवयव पुरवणं, त्यांच्यासाठी विशेष मॉल सुरू करणं यांसह विविध योजना सरकार राबवणार आहे. निवडक 20 पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्स करता प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला आहे.
लखपती दिदींच्या धर्तीवर महिला बचत गटांसाठी शी मार्ट सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात आहे. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि ब्रँडिंगसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र ही व्यवस्था उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट मित्र या व्यवस्थे अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नियमांचं पालन करण्याची प्रक्रिया परवडणाऱ्या दरात पूर्ण करण्यासाठी मदत पुरवली जाईल असं त्या म्हणाल्या. मच्छीमारीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 सरोवरांचा विकास केला जाणार आहे. कृषी, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रासाठीच्या इतर घोषणांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
नारळ, चंदन, काजू, कोको यांसारखं चांगलं उत्पन्न देणाऱ्या पिकांना किनारी भागात तर बदाम, अक्रोड यांसारख्या पिकांना डोंगराळ भागात प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे. विशेष नारळ प्रोत्साहन योजना यंदा सरकार राबवणार आहे. पुढच्या 5 वर्षात बायोफार्मा शक्ती कार्यक्रमासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद आणि 5 प्रादेशिक वैद्यकीय केंद्र स्थापन करण्यासाठी राज्यांना मदत करण्याकरता योजना सुरू केली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य रोगांवरच्या उपचाराकरता स्वस्त दरात दर्जेदार औषधं उपलब्ध करून देण्यासाठी या बायोफार्मा शक्ती कार्यक्रमाअंतर्गत 1,000 पेक्षा जास्त मान्यताप्राप्त भारतीय वैद्यकीय चाचणी प्रकल्प व्यवस्थांचं जाळं तयार करायची घोषणा त्यांनी केली. खेलो इंडिया कार्यक्रमाला चालना देण्यासाठी आगामी दशकभराच्या काळात प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षकांच्या पद्धतशीर विकासावर भर असलेलं खेलो इंडिया अभियान सुरु करायचा प्रस्ताव त्यांनी मांडला. प्रशिक्षकांना उच्च श्रेणीच्या खेळाडूंप्रमाणेच आर्थिक मदत मिळावी यासाठी लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजना सुरु करायचा सरकारचा विचार आहे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या नवीन आर्थिक वर्षापासून देशात नवीन प्राप्तीकर कायदा लागू होणार आहे. त्यात प्राप्तीकराचे नियम आणि परताव्याचे अर्ज सुलभ केले असून लवकरच ते उपलब्ध होतील. सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या भरता येतील अशा रीतीने हे अर्ज तयार केल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. करासंबंधीच्या विविध घोषणा जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
आयटीआर 1 आणि आयटीआर 2 हे अर्ज भरणाऱ्यांना 31 जुलैपर्यंतच हे अर्ज भरावे लागतील. इतरांना मात्र 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळणार आहे. सुधारित आयकर विवरणपत्र आता नाममात्र शुल्क भरून 31 डिसेंबर ऐवजी 31 मार्चपर्यंत भरता येईल. शेअर बाजारात गुंतवणूक असणाऱ्यांना आता डिपॉझिटरीकडे एकदाच 15G किंवा 15H अर्ज भरता येणार. हाच अर्ज गुंतवणूक केलेल्या सर्व कंपन्यांना पुरवला जाईल. याशिवाय टीसीएस टीडीएस यातही काही सुधारणांची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात झाली. तसंच करचोरीच्या काही प्रकरणांमध्ये दंड भरून नागरिकांना मुक्त होता येणार आहे. सहकारी संस्था माहिती तंत्रज्ञान कंपन्या डेटा सेंटर स्थापन करणाऱ्या कंपन्यांना आयकरात सवलत जाहीर झाली आहे. देशातल्या बँकिंग क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आणि विकसित भारताच्या दृष्टीने त्यांना सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. याशिवाय पीएफसी आणि आरईसी या सरकारी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची पुनर्रचना केली जाणार आहे. परकीय चलन व्यवस्थापनांच्या नियमांचा आढावा घेण्याची घोषणाही त्यांनी केली. रोखे बाजारात सुधारणा. 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे रोखे आणणाऱ्या महापालिकांना 100 कोटी रुपयांचा निधीही केंद्र सरकार देणार आहे. शेअर बाजारातल्या फ्युचर आणि ऑप्शन्स व्यवहार करणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक व्याज दरानं कर द्यावा लागेल. फ्युचरसाठी हा कर 2% वरून 5% इतका झाला आहे. तर ऑप्शन्ससाठी हा कर सध्या 1% वरून 15% इतका होणार आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सध्या सेन्सेक्स 1100 अधिक अंकांनी घसरून 81,000 आसपास व्यवहार करतो आहे. तर निफ्टी सुमारे 400 अंकांनी घसरल्यानं हा निर्देशांक 25,000 खाली गेला आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा 2047 विकसित भारताच्या गरुड झेपेचा एक सशक्त आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सुधारणांच्या प्रक्रियेला ऊर्जा आणि गती देण्याचं काम हा अर्थसंकल्प करणार आहे असं ते म्हणाले.
यह युवा शक्ति बजट है. उसमें युवा की सोच भी है, युवा के सपने भी हैं, युवा का संकल्प भी है और साथ साथ युवा की गति भी है. बजट में जो प्रावधान किए गए हैं उससे अलग अलग सेक्टर्स में लीडर्स इनोवेटर्स और क्रिएटर्स तैयार होंगे.
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडोरमुळे राज्यात जीडीपीत मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच येत्या 5 वर्षात प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5,000 कोटी रुपये दिले जाणार असल्यानं मुंबई महानगर पुणे महानगर आणि नागपूर महानगराला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातल्या खऱ्या समस्यांवर या अर्थसंकल्पानं कानाडोळा केल्याची प्रतिक्रिया लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे. तर या अर्थसंकल्पात आर्थिक सामाजिक आणि राजकीय आव्हानांवर कुठलाही पर्याय सुचवलेला नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. एससी एसटी ओबीसी आर्थिक मागास आणि अल्पसंख्याकांचा यात उल्लेखही नसल्याचं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला 3 कर्तव्यांवर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर. शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास होणार. मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वेची घोषणा. महिला बचत गटांच्या वस्तूंसाठी स्वतंत्र दुकानं सुरू होणार. खादी आणि हातमागासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम. एप्रिलपासून नवीन प्राप्तीकर कायदा. शेअर बाजारावरच्या नव्या करांमुळे मोठी घसरण. आणि विकसित भारताच्या गरुड झेपेचा हा अर्थसंकल्प असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज्यासाठीच्या घोषणांचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.